$5 discount. Offer limited time lay. 5W30 quick start or oil flow. Thande mausam vich jetu. 10W30 engine di car guzari nu banaye rakhda. QTL di tin locations te pujo aur laab chakko. Exit 268 Cambridge. Exit 579 Napanee. Exit 5 Fort Erie. Petro Canada aur QTL. Balle balle anutha saak.
House seat mahal de saad di aaro duniya hoyi diwani ho shuddh khoye di je mithi aayi raj raj ke tusi khani non veg te veg food da saad bada tufani saade sweet mahal da labna ni koi sani
vadhe jankari de layi tusi sampark kar sakde ho Sukha Kand ji nu 416-679-9991 te 416-679-9191
मेरी पूरे साल की सेविंग $400 हुई है
मेरी सेविंग $350
और मेरी सेविंग सबसे ज्यादा हुई है मैंने सेव किए हैं $2000
क्या चमत्कार किया मुझे भी गुर सिखाओ ना
हमारे पास दो गाड़ियां और एक घर है और इन सब की इंश्योरेंस मिलाकर मैंने जबरदस्त सेविंग की है आप भी अपनी गाड़ी और घर की इंश्योरेंस में खूब सेविंग कर सकते हैं टर्म एंड कंडीशन अप्लाई ऑल स्टेट पिकरिंग एजेंसी के राजा बाशक 647-290-3773 647-290-3773
हेलो नवदीप की हाल है बलजीत गल कर रही हूं यूके तो
तुसी कनाडा तो यूके गए हो तो अनु रोमिंग लग जाएगी ते बिल बहुत बड़ा आएगा
फिकर दी कोई गल नहीं है मेरे कोल बीवरटेल दी रोमिंग सर्विसेज है बहुत ही कट कीमत है 5G इंटरनेट रोमिंग सर्विसेज तुसी किते भी ट्रैवल कर रहे हो यूके इंडिया पाकिस्तान सऊदी अरेबिया बहुत ही कट कीमत है डाटा रोमिंग हासिल करो जे तुसी भी ट्रैवल दा प्लान कर रहे हो तां बीवरटेल नु कांटेक्ट करो 416-243-9936 416-243-9836 जां फिर विजिट करो beavertel.com
गारा सागा कनाडा पाकिस्तान फ्रेंडशिप एसोसिएशन पेश करते हैं पाकिस्तान पवेलियन गारा सागा फेस्टिवल ऑफ कल्चर
तारीख सकाफत और विरासत
आई और अपनों की मेहमान नवाजी से लुत्फ अंदोज हों कराची सिंध पंजाब सरहद बलूचिस्तान के पकवान और साथ में लीजिए कपड़े ज्वेलरी और मेहंदी लगवाइए May 23rd एंड May 24th
एंजॉय लाइव म्यूजिक
कार्मन कॉर्बिसोन कम्युनिटी सेंटर 1399 कोथरा रोड कॉल मुश्ताक अंजुम 416-457-1135 नोबल फ्रेश फूड जी हाँ सस्ती और बेहतरीन ग्रोसरी के लिए नोबल फ्रेश फूड ताहिर मियां मियां सुपरमार्केट वाले अनबीटेबल डील्स रिटेल या फिर होलसेल दालें 349 चार पाउंड्स एक्स्ट्रा लॉन्ग बासमती चावल 100% गारंटी 899 10 पाउंड्स जॉनसन मैंगो जूस आजमाइश शर्त है ताजा सब्जियां आटा चावल दाल मसाला जात और ड्राई फ्रूट्स नोबल फ्रेश फूड दो लोकेशन 20 क्लिंगन ड्राइव इन ब्रैम्पटन इसके साथ आपको सेकंड लोकेशन मिलेगी एयरपोर्ट एंड सेंट्रल रूट इंटरसेक्शन पे नोबल फ्रेश फूड
ਇੰਨਾ ਸੋਹਣਾ ਕਰ ਲਿਆ ਹੁਣ ਅਪਲਾਈਂਸਿਸ ਵੀ ਸਟੇਨਲੈਸ ਸਟੀਲ ਦੇ ਹੀ ਚਾਹੀਦੇ
ਹਾਂਜੀ ਸਟੇਨਲੈਸ ਸਟੀਲ ਦੇ ਅਪਲਾਈਂਸਿਸ ਮਿਲਣਗੇ ਤੁਹਾਨੂੰ ਬ੍ਰੈਮਟਨ ਟੀਵੀ ਐਂਡ ਅਪਲਾਈਂਸਿਸ ਤੇ ਜਿੱਥੇ ਫ੍ਰਿਜ ਸਟੋਵ ਡਿਸ਼ਵਾਸ਼ਰ 3 ਪੀਸ ਕਿਚਨ ਬੰਡਲ ਇਸ ਤੋਂ ਇਲਾਵਾ ਫਰੰਟ ਲੋਡ ਵਾਸ਼ਰ ਐਂਡ ਡਰਾਇਰ ਐਨਰਜੀ ਸੇਵਰ ਐਨਰਜੀ ਸਟਾਰ ਤੇ ਟੀਵੀ ਸੈਕਸ਼ਨ ਵਿੱਚ ਸੋਨੀ ਸੈਮਸੰਗ ਪੈਨਾਸੋਨਿਕ ਸ਼ਾਰਪ ਹਰ ਸਾਈਜ਼ ਤੇ ਹਰ ਬ੍ਰਾਂਡ ਦਾ ਟੀਵੀ ਵਿਦ ਦ ਲੋਐਸਟ ਪ੍ਰਾਈਸਿਸ ਇਨ ਦ ਟਾਊਨ ਸਿਰਫ ਬ੍ਰੈਮਟਨ ਟੀਵੀ ਐਂਡ ਅਪਲਾਈਂਸਿਸ ਤੇ ਬ੍ਰੈਮਟਨ ਟੀਵੀ ਐਂਡ ਅਪਲਾਈਂਸਿਸ 801 Bovet Drive West Brampton ya call karo 905-450-2828 905-450-2828
अपनी कम्युनिटी दा सब तो वड्डा वधिया क्वालिटी वाला ते सब तो पुराना सोडी फर्नीचर हर घर दी पहचान बन चुकी है
ओ फिर बने भी क्यों ना क्योंकि बेडरूम सेट सोफा सेट मैट्रेसेस डाइनिंग टेबल डेकोरेटिव आइटम्स गल कीजी सारे घर दा फर्नीचर वधिया क्वालिटी ते डिस्काउंटेड प्राइस ते मिल जांदा सोडी फर्नीचर तो 3 साल लई नो ब्याज
142 कैनेडी रोड ब्रैम्पटन 905-874-7171
फिल्म सुल्तान बहुत जबरदस्त फिल्म और फिल्म का एक गीत सी दिलदार सदके मैडम नूर जहां की आवाज ते एदा संगीत देता सी नजीर अली साहब ने ऐ सुनने ते फिर वापस आने
WTOR 770 AM, Youngstown, Toronto. बंगला मोटर कार दिला दे, एक नहीं तो चार दिला दे।
जी हाँ, मोटर कार का तो मालूम नहीं, लेकिन आपको आपके बंगले तक पहुँचाएंगे जी यानी मॉर्गेजेस के मयंक भटनागर जी। हर तरह की मॉर्गेजेस में करते हैं स्पेशलाइज, वो रेजिडेंशियल हो, कमर्शियल हो, प्राइवेट हो, फर्स्ट या सेकंड मॉर्गेजेस, और या फिर आप हैं फर्स्ट टाइम होम बायर। मयंक भटनागर जी 6477022023 6474702 VAE।
लाइसेंस नंबर 10394।
भाई खवातीन को तो जेवरात बहुत अच्छे लगते हैं। चूड़ियाँ ले लो, कड़े ले लो, चेन्स ले लो, स्टोन ज्वेलरीज, रूबी ज्वेलर्स का नाम याद रखना। शादी ब्याह है या आम कोई छोटा बर्थडे पार्टी आप या किसी को गिफ्ट देने के लिए, यू मस्ट विजिट रूबी ज्वेलर्स। गोल्ड का ट्रेड है या फिर रिपेयर है, रूबी ज्वेलर्स 7086 एयरपोर्ट रोड 9056776888।
जी साबर भाई, अस्सलाम वालेकुम सर।
कैसे हो?
बस ठीक ठाक यार, आप कहाँ गायब रहे इतने अरसा? नवदीप भी पूछा रहा कि साबिर भाई आते थे, फिर साबिर भाई ने एकदम जो है आना बंद कर दिया। को हमसे कोई गलती हो गई, हमसे कोई नाराजगी?
नवदीप भाई का शुक्रिया, याद तो किया उन्होंने
जी।
बात यह है यार,
आवाज रानी आ रही सामने, रखे फोन बिजी।
अब आवाज आ रही है?
अब आ रही है जी जी।
तो काम कुछ ज्यादा बढ़ गया है आजकल।
अच्छा अच्छा,
तो देर तक काम करता हूँ ना, तो फिर सुबह उठने के बाद फिर मैं सो जाता हूँ।
अच्छा 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 अच्छा, ठीक है ठीक
तो
है।
7 बजे की खबरें सुनता हूँ, आपकी थोड़ी आवाज सुनता हूँ
जी जी,
फिर मैं सो जाता हूँ।
अच्छा 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 अच्छा, बहुत
कल रात जरा जल्दी सोया था तो उसने
जी जी,
सुबह उठा तो बड़ा सर में दर्द था
जी।
अगर गर्म है ना अभी
जी,
वेदर गर्म हो गया ना?
हाँ जी जी, बिल्कुल बिल्कुल बिल्कुल। तो अल्लाह ताला आपकी जिंदगी करे साबिर भाई, और आपने कम्युनिटी के लिए काफी काम किया हुआ है और आप मेहनत कर रहे हैं, अल्लाह ताला आपको लंबी जिंदगी दे। और आपने जो गीत हमें भेजा वो भी हम अभी सुनाने लगे हैं, छाया मेरी उम्मीद की दुनिया में अंधेरा, ये फिल्म थी चांदनी रात 1949 में ये फिल्म बनी थी। शमशाद बेगम साहबा की आवाज, शायर थे शकील बदायूनी साहब, और मौसीकी थी नौशाद साहब की। और साबर भाई बहुत शुक्रिया, आप हमें इसी तरह कॉल करते रहें और हमें गीत भेजते रहें, और हम आपकी फरमाइशें जरूर पूरी करेंगे, बहुत शुक्रिया।
और भी गीत भेजा हुआ है मैंने
जी,
क्या पता जिंदगी का
जी,
देख लेना उसको
जी। इंशाल्लाह कल आपका, या आज अगर टाइम मिला तो आज लगा देंगे, नहीं तो कल लगा देंगे। बहुत शुक्रिया, बहुत शुक्रिया।
थैंक यू नजर जी, बहुत शुक्रिया आपका भी,
बहुत शुक्रिया। ओके जनाब, थैंक यू वेरी मच, थैंक्स। दुनिया में अंधेरा फिल्म से चांदनी रात 1949 की फिल्म, शमशाद बेगम साहबा की आवाज, शायर शकील बदायूनी साहब, मौसीकी नौशाद साहब की, और ये साबर गाया साहब ने ये फरमाइश की थी। साबर गाया साहब, आपकी फरमाइश, आपकी नजर।
We
ਖਬਰ ਸੁਣਾਈਏ ਤੁਹਾਨੂੰ
ਖਬਰ ਸੁਣਾਓ ਜੀ ਖਬਰ
ਬ੍ਰੈਂਪਟਨ ਦੇ ਵਿਚ 39 ਸਾਲ ਦੇ ਇਕ ਬੰਦਾ ਜਿਹਦਾ ਚਾਰ ਨਾਮ ਤੋਂ ਆਪਣੀ ਟੋਇੰਗ ਕੰਪਨੀ ਚਲਾ ਰਿਹਾ ਸੀ ਫੇਕ ਤੇ ਬਿਨਾ ਪਰਮਿਸ਼ਨ ਤੋਂ ਗੱਡੀਆਂ ਟੋ ਕਰ ਰਿਹਾ ਅਰੈਸਟ ਹੋ ਗਿਆ 16 ਮਈ ਨੂੰ ਇਹ ਸੀ ਟੀਵੀ ਦੀ ਨਿਊਜ਼ ਤੁਹਾਨੂੰ ਪੜ ਕੇ ਸੁਣਾ ਰਿਹਾ ਇਨ੍ਹਾਂ ਦਾ ਨਾਮ ਹੈਗਾ ਜਸਵਿੰਦਰ ਸਿੰਘ ਸੈਣੀ
ਜੀ
ਤੇ 39 ਈਅਰ ਇਨ੍ਹਾਂ ਦੀ ਏਜ
ਜੀ
ਤੇ ਪੁਲਿਸ ਦੇ ਮੁਤਾਬਿਕ ਆਰੋਪੀ A1 ਫਲੇਮਿੰਗ ਰਿਕਵਰੀ ਐਂਡ ਟੋਇੰਗ A1 ਫਲੇਮਿੰਗ ਟੋਇੰਗ A1 ਟੋਇੰਗ ਐਂਡ ਅਲਫਾ 1 ਟੋਇੰਗ ਚਾਰ ਨਾਲ ਦੇ ਟਰੱਕ
ਚਾਰ ਕੰਪਨੀਆਂ ਉਹਨਾਂ ਦੇ
ਟਰੱਕ ਉਹਨਾਂ ਦੇ ਟੋਇੰਗ ਟਰੱਕ ਨਾਲ ਇਲੀਗਲ ਗੱਡੀਆਂ ਪਾਰਕਿੰਗ ਦੇ ਲੋਟ ਦੇ ਵਿੱਚੋਂ ਟੋਇੰਗ
ਪਾਰਕਿੰਗ ਲੋਟ ਜੇ ਚੁੱਕਦਾ ਸੀ ਤੇ ਫਿਰ ਕਿੱਥੇ ਆ ਜਾਂਦਾ ਸੀ
ਤੇ ਫਿਰ ਇਹ ਇਹਨਾਂ ਇੱਕ ਸਟੋਰੇਜ ਯਾਰਡ ਜਿੱਥੇ ਇਹਨਾਂ ਦੀ ਇਹ ਸਟੋਰੇਜ ਕਰਕੇ
ਮਤਲਬ ਇਹ ਗੱਡੀਆਂ ਫਿਰ ਕਿਸੇ ਕੰਟੇਨਰ ਵਿੱਚ ਪਾ ਕੇ ਤੇ
ਅੱਗੇ ਆ ਜੇ ਸਪਲਾਈ
ਅੱਗੇ ਜਾਣੀਆਂ ਸਨ
ਜਿਵੇਂ ਚੋਰੀ ਕਰਕੇ ਅੱਗੇ ਕਰਦੇ ਆ ਇਹ ਵੀ ਇੱਕ ਚੋਰੀ ਹੋ ਗਈ ਸਭ ਦੀ
ਦੇਖੋ ਇਹ ਨਵੇਂ ਨਵੇਂ ਤਰੀਕੇ ਨੇ
ਦੇਖੋ
ਔਰ ਮਤਲਬ ਲੋਕਾਂ ਨੂੰ ਬੜਾ ਇਹ ਸੋਚ ਸਮਝ ਕੇ ਗੱਡੀਆਂ ਪਾਰਕ ਕਰਨੀ ਚਾਹੀਦੀਆਂ ਲਾਕ ਕਰਕੇ ਜਿਹੜੇ ਸਟੇਅਰਿੰਗ ਵਗੈਰਾ ਲਾਕ ਕਰਕੇ ਜਾਂ ਆਈ ਡੋਂਟ ਨੋ ਕਿਸ ਤਰ੍ਹਾਂ ਤੁਸੀਂ ਇਸ ਚੀਜ਼ ਤੋਂ ਬਚੋਗੇ ਟੋ ਟਰੱਕ ਅਗਰ ਤੁਹਾਨੂੰ ਚੁੱਕਦੇ ਨੇ ਤੇ ਤੁਹਾਨੂੰ ਉਹ ਤਾਂ ਕਿਸੇ ਟਾਈਮ ਤੇ ਵੀ ਗੱਡੀ ਪੂਰੀ ਚੁੱਕ ਲੈਂਦੇ ਨੇ
ਪਰ ਇਹਨਾਂ ਦੇ ਜਿੰਨੇ ਵੀ ਮੁਕੱਦਮੇ ਇਹਨਾਂ ਤੇ ਹੋਏ ਆ ਉਹ ਰਾਤ ਦੇ ਟਾਈਮ ਪਾਰਕਿੰਗ ਲੋਟ ਦੇ ਵਿਚ ਜੋ ਗੱਡੀਆਂ ਖੜੀਆਂ ਹੁੰਦੀਆਂ ਉਹਨਾਂ ਦੀ ਇਲੀਗਲੀ ਇਹਨਾਂ ਨੇ ਟੋਇੰਗ ਕਰਕੇ ਤੇ ਸਟੋਰੇਜ ਯਾਰਡ ਦੇ ਵਿਚ
ਕੋਈ ਨਾ ਮਤਲਬ ਕਿ ਤੁਸੀਂ ਇਹ ਤੇ ਬੜੀ ਮਤਲਬ ਇਸ ਕਿਸਮ ਦੀ ਚੋਰੀ ਹੈਗੀ ਕਿ ਤੁਸੀਂ ਰਾਤ ਸੁੱਤੇ ਹੋ ਗੱਡੀ ਤੁਸੀਂ ਪਾਰਕ ਕੀਤੀ ਹੈ ਕਿਧਰ ਹੈ
ਬੰਦਾ ਤਾਂ ਲੋਕ ਕਰਦਾ ਗੱਡੀ ਪਰ ਟੋਇੰਗ ਕਰਨੇ ਉਹਦੇ ਵਾਸਤੇ ਤਾਂ ਉਹਨਾਂ ਨੇ ਪਿਕ ਕਰਕੇ ਲਈ ਕਿ
ਲੈ ਗਿਆ ਇੱਕ ਹੋਰ ਵੀ ਹੋਇਆ ਸੀ ਕਿ ਦੋ ਟੋ ਟਰੱਕ ਡਰਾਈਵਰ ਸਨ ਆਪਣੇ ਹੀ ਸਨ ਮਤਲਬ ਇਹ ਦੇਖੋ ਜਸਵਿੰਦਰ ਸਿੰਘ ਤਿਆਨੀ ਭਾਵੇਂ ਉਹ ਸਿੰਘ ਸੀ ਜਾਂ ਮੁਸਲਮਾਨ ਸੀ ਜਾਂ ਹਿੰਦੂ ਸੀ ਆਪਣੇ ਸਨ
ਸਾਰੇ
ਇਹ ਦੋ ਜਿਹੜੇ ਸਨ ਇਹਨਾਂ ਨੇ ਨਾ ਇੱਕ ਗੱਡੀ ਚੁੱਕਣੀ ਸੀ ਮਤਲਬ ਗੱਡੀ ਐਕਸੀਡੈਂਟ ਹੋਇਆ ਜਾਂ ਜੋ ਵੀ ਹੋਇਆ ਉੱਥੇ ਪੁਲਿਸ ਵੀ ਖੜੀ ਸੀ ਸਭ ਕੁਛ ਤੇ ਉਹਨਾਂ ਨੂੰ ਕਾਲ ਮਿਲੀ ਕਿ ਗੱਡੀ ਉੱਥੇ ਜਿਹੜਾ ਵੀ ਆਇਆ ਦੋਨੋ ਨੇ ਰੇਸ ਲਾਈ ਆਪਸ ਵਿਚ
ਵੀ ਪਹਿਲਾਂ ਹੁਣ ਚੁੱਕੋ
ਪਹਿਲੇ ਕੌਣ ਪਹੁੰਚੇਗਾ ਉੱਥੇ ਜਿਹੜਾ ਪਹਿਲੇ ਪਹੁੰਚੇਗਾ ਉਹ ਗੱਡੀ ਚੁੱਕ ਲੇਗਾ ਔਰ ਐਸੀ ਰੇਸ ਲਾਈ ਉਹਨਾਂ ਨੇ ਕਿ ਉੱਥੇ ਜਾ ਕੇ ਇਹ ਬ੍ਰੇਕਾਂ ਵੀ ਨੀ ਲਾ ਸਕੇ ਤੇ ਦੋਵਾਂ ਨੇ ਜਨਾਬ ਬਹਿਦੀ ਉੱਥੇ ਗੱਡੀ ਮਾਰੀ ਜਿਹੜੀ ਪੁਲਿਸ ਦੀ ਗੱਡੀ ਸੀ ਨਾ ਉਹਨੂੰ ਵੀ ਖੜਕਾ ਦਿੱਤਾ
ਕੀ ਬਾਤ
ਔਰ ਫਿਰ ਦੌੜ ਗਏ
ਅੱਛਾ ਦੋਨੋ
ਹਾਂ ਦੋਨੋ ਟਰੱਕ ਦੌੜ ਗਏ ਮਤਲਬ ਉੱਥੇ ਖੜੇ ਵੀ ਨੀ ਹੋਏ ਨਾ ਫਿਰ ਖੜੇ ਤੇ ਗਏ ਨੇ ਬਾਅਦ ਵਿਚ
ਅੱਛਾ
ਇਹ ਸੂਰਤ ਹਾਲ ਹੈਗੀ ਆ ਮਤਲਬ ਲੋਕਾਂ ਨੇ ਮਤਲਬ ਇਸ ਕਿਸਮ ਦਾ ਮਜ਼ਾਕ ਕਿੱਥੇ ਸ਼ੁਰੂ ਮੈਂ ਕਹਿੰਦਾ ਇੰਡੀਆ ਪਾਕਿਸਤਾਨ ਤੋਂ ਵੀ
ਉੱਥੋਂ ਵੀ
ਬਦਤਰ ਕਰਤਾ ਨਾ ਬਸ ਇਹਦਾ ਨਾ ਆਪਣੇ ਲੋਕ ਜਿਹੜੇ ਮੈਂ ਦੇਖਣਾ ਨਾ ਕਿ ਠੀਕ ਹੈ ਮਤਲਬ ਅਸੀਂ ਇਸ ਮੁਲਕ ਚ ਆਏ ਆ ਮਿਹਨਤ ਕਰਨ ਅਸੀਂ ਆਏ ਆ ਮਤਲਬ ਅਸੀਂ ਬੜੇ ਸਟਰਗਲ ਕੀਤੀ ਹੈ ਸਭ ਕੁਛ ਕੀਤਾ ਲੇਕਿਨ ਇਹ ਜਿਹੜੇ ਕੰਮ ਨੇ ਨਾ ਮੈਂ ਪਹਿਲੀ ਵਾਰੀ
ਇਹਨਾਂ ਦਾ ਕੋਈ ਦੇਖੋ ਹੁਣ
ਜੀ
ਕੋਈ ਇਲਾਜ ਵੀ ਹੈ ਨੀ ਇਹਨਾਂ ਦਾ
ਬਿਲਕੁਲ ਤੁਸੀਂ ਕੀ ਕਰ ਸਕਦੇ ਹੋ ਔਰ ਇਹ ਸਾਰੇ ਜਿਹੜੇ ਨੇ ਨਾ ਇਹ ਬਾਜ਼ ਲੋਕ ਜਿਹੜੇ ਨੇ ਇਹ ਜਿਹੜੇ ਜ਼ਿਆਦਾਤਰ ਇੱਥੇ ਹੀ ਪੈਦਾ ਹੋਏ ਨੇ
ਇੱਥੋਂ ਦੀ
ਇੱਥੋਂ ਹੀ ਪੈਦਾ ਹੋਏ ਨੇ ਵੱਡੇ ਬਹਾਲ ਅਸੀਂ ਤੇ ਖਬਰ ਦੇਣੀ ਸੀ ਤੇ ਅੱਗੋਂ ਮਤਲਬ ਦੋਸਤਾਂ ਯਾਰਾਂ ਦਾ ਕੰਮ ਹੈਗਾ ਕਿ ਕਿਸ ਤਰ੍ਹਾਂ ਤੁਸੀਂ ਇਹਨਾਂ ਕੋਲੋਂ ਬਚ ਸਕਦੇ ਹੋ ਪਹਿਲੇ ਤਾਂ ਸੁਣਿਆ ਸੀ ਨਾ ਕੋਈ ਲੋਕ ਗੱਡੀਆਂ مطلب کار چیکنگ ہونی سی
ٹرک دے نا گڈی لوگ کر لو تسی آ کر سکتے ہیں ہنا پر ہن اے چکی لئی جڑی
مطلب تسی رات ستے ہو تہاڈی گڈی تہاڈی چابی ہے یا نہیں ہے
گراج دے وچ کرو
ہاں گراج چ ہاں فائدہ بھی زیادہ ہے نا کسی قسم سیفٹی تو ہونی چاہیے نا چلو تے گیت اسی سنا گے
لکھ پتلا
تے رنگ مستانہ اے بھی فلم یملا جٹ دا گیت ہے گایا محمد رفیع صاحب تے مینو پرشوتم صاحب دا گایا سنگیت سی سردول سنگھ کاترا صاحب دا تے لکھا سی راجیش ملک صاحب نے
Ha ha ha! WTOR 770 AM, Youngstown, Toronto.
क्या बात है बेटे, बड़ी आवाज़ नजर आ रही है।
अबू जान सुबह का वास्ते इस गाड़ी से प्रोड्यूसर एक गधा गाड़ी खरीदे, हर मोड़ पे रुक जाती है।
तो बच्चे परेशान क्यों होती हो? लाओ गाड़ी की चाबी दो, अभी लेकर जाता हूँ प्रीमियम ऑटो रिपेयर। गाड़ी की नब्ज देखकर खराबी की जड़ तक पहुँच जाएंगे।
मेरी सहेली ने भी कहा था
वहाँ पर कूलिंग सिस्टम, इंजन ट्यूनअप, चार व्हील कंप्यूटर बैलेंस, ब्रेक, नए और पुराने टायर, सॉफ्ट आयल फिल्टर, मुफ्त में चेंज, स्टार्टर, अल्टरनेटर गारंटी के साथ ठीक करते हैं। बस इसके बाद तुम्हारी गाड़ी फर फर भागेगी। इसकी मेलविस ड्राइव रिटोबिको, टेलीफोन 416-747-6800।
विलेज टेस्ट पूरे ओंटारियो का सबसे बड़ा हलाल सुपर रेस्टोरेंट है। कॉन्टिनेंटल, चाइनीज, बारबेक्यू ट्राई करना चाहते हैं, कढ़ाई आइटम्स हैं एंड स्वीट्स एंड फ्रूट्स में बे इंतहा वैरायटी है। बेहतरीन फीस्ट एंजॉय कीजिए विलेज टेस्ट पे। आफ्टर मिसेस सागर दे आर इन ओकवेल एज वेल। विलेज टेस्ट 9052323663। विलेज टेस्ट।
अब मॉर्गेज की परेशानी हुई खत्म कीस्टोन फाइनेंशियल एक्सपर्ट के साथ। कमर्शियल मॉर्गेज, रेजिडेंशियल मॉर्गेज, प्राइवेट मॉर्गेज, कंस्ट्रक्शन मॉर्गेज, रीफाइनेंस, रिन्यूअल, सेल्फ एम्प्लॉयड और सेकंड मॉर्गेज, ऑल योर मॉर्गेज सॉल्यूशंस। कीस्टोन फाइनेंशियल एक्सपर्ट की जैस्मीन परमार से आज ही कॉन्टेक्ट कीजिए। इनके पास है मॉर्गेज इंडस्ट्री में सालों का तजर्बा और आपकी मॉर्गेज का आसान हल। जैस्मीन परमार, प्रिंसिपल ब्रोकर। कॉल टुडे 6479235659, 6479235659। स्पीक योर लैंग्वेज इंग्लिश, पंजाबी एंड हिंदी। लाइसेंस नंबर 13654।
अस्सलाम वालेकुम, मैं शबाहत अली फ्रॉम मेगा मनी एक्सचेंज। हम तकरीबन 18 साल से मनी ट्रांसफर का काम कर रहे हैं। अगर आपको पाकिस्तान पैसे भेजने हैं या मंगवाने हैं तो हमसे रابطہ कायम करें। हमारा फोन नंबर है 9052794754 और हमारा एड्रेस है 4196 कॉथरा रोड, मिसिसागा।
एक फिल्म बड़ी सी मदन आसिफ दिल लगी, बड़ी मशहूर फिल्म, फिल्म स्टार नदीम ते शबनम साहिबा दी जोड़ी दी फिल्म सी। ते मास्टर रफीक अली साहब ने उसका संगीत दिता सी, मसूद राणा साहब ने गीत गाया सी, मुरझाए हुए फूलों की कसम इस देश में फिर ना आऊंगा।
हाँ जी,
ऐ सुनने हैं तो फिर वापस आने हैं।
मुरझाए हुए फूलों की कसम मुरझाए हुए फूलों की कसम इस देश में फिर ना आऊंगा, ना आऊंगा। मुरझाए हुए फूलों की कसम इस देश में फिर ना आऊंगा, ना आऊंगा। मालिक ने अगर भेजा भी मुझे, मालिक ने अगर भेजा भी मुझे, मैं राहों में खो जाऊंगा, इस देश में फिर ना आऊंगा, ना आऊंगा। हर जख्म छुपाया सीने का, इस जुर्म में ظالم دنیا نے حق چھین لیا ہے جینے کا سینے سے لگا کر دکھ سارے اس محفل سے اٹھ جاؤں گا اس دیش میں پھر نہ آؤں گا نہ آؤں گا کو یہاں امید بندھی راتوں کو یہاں امید بندھی اور صبح سہارے ٹوٹ گئے کتنے ہی یہاں سورج ڈوبے کتنے ہی ستارے ٹوٹ گئے میرے گیت سنے گا کون یہاں ٹوٹا دل کسے دکھاؤں گا اس دیش میں پھر نہ آؤں گا نہ آؤں گا آشا کے دیپ بجھا دوں گا جو سانس دیے ہیں مالک نے وہ سانس اسے لوٹا دوں گا یہاں لوگ لٹیرے بستے ہیں میں اب اپنوں میں جاؤں گا اس دیش میں پھر نہ آؤں گا نہ آؤں گا نہ آؤں گا
ہیلو جی
جی السلام علیکم جی
جی وعلیکم السلام جناب کی حال ہے
ٹھیک ٹھاک راضی بازی جی
بالکل ٹھیک ٹھاک جناب بارے بھائی
ہاں جی ٹھیک ٹھاک راضی بازی تے نغمہ بیگم نہ ہو گئی سی میری گل
اچھا اچھا دیٹس گڈ دیٹس گڈ
ہاں جی
جی جی
بڑا دل خوش ہویا ہے جی
جی جی جی جی جی
لیکن وہ پریشان بہت سی یہ دعا کرو میں بھجن اپنے بیٹی نو مل سکا ہاں جی یہ آخری حال تو
بالکل 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 اللہ تعالیٰ انہوں نے زندگی کرے بہت اچھی خاتون
بہت ہی اچھی بہت ہی سوبر خاتون ہے بہت
بہت سوبر اور دیکھو ایسی عورت ہے یہ نال بڑے فراڈ بھی ہوئے نے اور پیسے شیسے دیکھو فلم بہت کمایا نے تے لیکن انہیں شکایت کدے نہیں کی تھی کہ میرا پیسہ کوئی بندہ لے فلانا لے گیا تے فلانا لے گیا تے اس تو بعد کسی نے اگر کوشش کی دردانہ رحمان نے کوشش کی ہے کہ کوئی بندے دی ہیلپ کر دیا نے کہنے نہیں مینو کسی دی ہیلپ نہیں چاہیے تھی میں جس طرح بھی ہے گیا میں ٹھیک ہے گیا
ہاں جی وہ میں دیکھا سی انہوں نے نا انٹرویو میں دیکھے ہیں جی
جی جی جی
تے او جڑا عمر شریف صاحب نے بھی اللہ انہوں نے نصیب کرے جی او جی انٹرویو لیا انہاں دا
جی جی
جی
جی جی
تے او ہی میں دیکھا دے او دے وچ نا
انہوں نے پوچھا نہیں نمبر کتھوں لیا
ہاں جی انہوں نے سب تو پہلا سوال ہی کیتا سی
ہاں ہاں
میں کہا جی ملک صاحب کو لیا کہندی اے ملک صاحب جڑے لاہور ہوندے میں نہیں نہیں جڑے ملک صاحب کینیڈا ہوندے کہندی اچھا 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 میں سمجھ گئی کہندی ہاں جی
جی ہاں کیونکہ میں کل بھی انہوں نے ایک گیت بھیجا سی جڑا مطلب بہت ہی پرانا جس نے بالکل نویں نویں آئے سن نا
جی
ہاں مطلب وہ گانے جڑے نے وہ بعض دفعہ نہیں ملتے کسی جگہ تے وہ میں انہوں نے بھیجا سی تو وہ ٹھیک ہے بھائی چلو چنگا ہو گیا تھوڑی کال ہو گئی
جی نہیں سب ٹھیک ہے بڑی مہربانی جی
جی
باقی کوئی کوئی فرمائش ہے جو یکدم ذہن چ نہیں آ رہی.
چلو کوئی گل نہیں, کل کر دینا. سرندر کور پرکاش کور جی کا بڑی جلدی سناو گے. سڑکے سڑکے جاندی ہے مٹیارے نی. ہاں جی ٹھیک ہے جناب,
بہت اچھا.
تھینک یو تھینک یو تھینک یو جی. ہوں جی
ایک بریک لے لیے,
بریک لے لینا پھر اس بعد
to WTOR 770 AM, Youngstown, Toronto.
عائشہ یہ تم کیا سر پکڑ کر بیٹھی ہو؟
گھر میں مہمان آ رہے ہیں اور مجھے 10 جگہوں پر جانا پڑے گا گروسری کے لیے.
10 جگہ کیوں, ایک ہی جگہ ہے فاطمہ گروسرز.
فاطمہ گروسرز؟
جی ہاں فاطمہ گروسرز, مسالے, تازہ سبزیاں, پھل, حلال گوشت, میرینیٹڈ میٹ آئٹمس اور اسپیشل بیف سٹیکس بھی. گروسری کا سارا سامان تازہ آواز کے ریفرنس پر اسپیشل ڈسکاؤنٹ بھی. میکلاگلن اور برسٹل کے انٹرسیکشن پر نیو فاطمہ گروسرز, 512 برسٹل روڈ, ویسٹ آف مسز ساگا, 9058487000. فاطمہ گروسرز, سب سے زبردست.
چلو جی آپ کو کھانا کھلاتے ہیں. کے پی این آر تندوری گرل, پونگ, نہاری, پائے, کڑاہی, گرلڈ چکن یا پھر کباب, اس کے علاوہ مزے مزے کے حلوہ, پوری, چاٹ پاپڑی یا پھر سموسوں کے لیے کے پی این آر تندوری گرل. شیخ صاحب آپ کے منتظر.
آپ نے پہنچنا ہے کے پی این آر تندوری گرل, پاکستانی انڈین ریسٹورینٹ, 11 تھامٹن روڈ, آشوا, 2892400910, 2892400910.
ان سب کاموں کے لیے تو مجھے بیک ہوم ہی جانا پڑے گا.
کون سے کام؟
وہی بیٹے کی شادی سر پر ہے اور جیولری کا خاص کام ابھی تک نہیں ہوا.
بس اتنی چھوٹی سی بات, پائل جیولرز پہ ہر قسم کی جیولری ہے اور وہ اسپیشلائز کرتے ہیں ان سب میں ہی, دبئی, سنگاپور, انڈیا, پاکستان اور یہاں کی تمام لیٹسٹ جیولری.
مجھے ان کا ایڈریس بتاؤ, میں آج ہی یہ کام جا کے کرواتی ہوں.
جی جی بالکل, پائل جیولرز کا ایڈریس ہے 2720 نارتھ پارک ڈرائیو, یونٹ 42, برامپٹن. پائل اس کے اسلم بھائی کو کال کریں نا ایٹ 9057907879, دیٹ از 9057907879.
جی ہوں گیت اسی سنا گے, سڑکے سڑکے جان دیے مٹیارے نی. سرندر کور جی تے انہاں دی وڈی بہن پرکاش کور جی, انہاں دوواں نے مل کے گائے ہے تے بہت پیارا گیت سننے ہاں تے پھر واپس آنے ہاں.
پیر
WTOR 770 AM, Youngstown, Toronto.
दांतों का कोई भी मसला हो या करानी हो डेंटल क्लीनिंग, डॉक्टर फयाज एंड एसोसिएट्स आपकी पहली चॉइस. पैराडोंटिक्स, ऑर्थोडोंटिक्स, डेंटल इम्प्लांट, कॉस्मेटिक डेंटिस्ट्री एंड मच मोर. वार्म एंड फ्रेंडली एटमॉस्फेयर जहां आप अपनी जबान में अपनी तकलीफ बयान कर सकते हैं. आपके पास डेंटल इंश्योरेंस है या नहीं, कोई मसला नहीं. स्कार्बो में एक और मिसिसागा की दो लोकेशन पर आपको सर्व करते हैं. अपॉइंटमेंट के लिए अभी कॉल कीजिए 9052325678 मिसिसागा 4167579999 स्कार्बो.
Grill in the Heart, Mrs. Saga में order via phone. इमरान भाई को call करें.
इंतहाई लजीज बिरयानी खाना हो या फिर कढ़ाई खाना हो या फिर स्टेक्स को enjoy करना है तो आप order place कीजिए 9054058383. Grill in the Heart.
वहमो गुमान से दूर दूर यकीन की हद के पास पास.
प्रॉपर्टीज रेजिडेंशियल और कमर्शियल, बाइंग और सेलिंग.
इन्वेस्टमेंट प्रॉपर्टीज या फिर कॉन्डोमिनियम्स इन द डाउनटाउन टोरंटो.
वी विल अरेंज योर मॉर्गेज.
आल्सो अ हाउस वार्मिंग गिफ्ट.
सर्विस इज आवर प्रायोरिटी.
कस्टमर सर्विस इज आवर प्राइड. प्लीज एक्सपीरियंस द डिफरेंस. आप घर खरीदना या घर को बेचना चाहते हैं, घर की इवैल्यूएशन के लिए एक दफा कॉल कीजिए आरिफा मुजफ्फर
9862458986245. फिल्म सी मुर्रोटी 1968 से एक फिल्म बनी सी. माला बेगम ने गाया सी.
हाँ
ते गीत संगीत सी बाबा जी एच चिश्ती साहब दा ते हजीन कादरी साहब ने लिखिया सी. तेरी गढ़ ते मेरा पर मकलावा ते वे फिल्म सी रोटी. चलो सुनने हैं अथवा वापस आने हैं.
तेरी गढ़ ते मेरा मुकलावा, ले तेरी गढ़ ते मेरा मुकलावा. मुंडिया का दीपा बालिया शावा भी शावा भी तेरी शावा. मुंडिया का दीपा बालिया तेरी गढ़ ते मेरा मुकलावा. तेरी गाड़ी से मेरा
تیری گڑھ تے میرا مکلاوا مادہ بیگم دی آواز سنیا فلم سی روٹی تے چلو میں نبدیپ من لگتا کہ یار ٹائم جڑا نا ساڈے کول کٹ گیا اج دے پروگرام دا تے چلو آخری گیت اسی اج دے پروگرام واسطے سننے آ میں تیرے عشق میں مر نہ جاؤں کہیں فلم سی لوفر 1973 دی فلم سی لتا جی نے گایا سی تے سنگیت سی لکشمی کانت تے پیارے لال صاحب دی جوڑی دا میں تیرے عشق میں مر نہ جاؤں کہیں ادھر نال ہی مینوں تے نوپدیپ نوں اپنی دعاواں چ یاد رکھنا تے زندگی رہی تے کل پھر ملاقات ہوئے گی ساڈی طرفوں رب رکھ
رب رکھ
program may not necessarily be those of the owner or management of WTOR radio station.
Petro Canada pesh karde Duron heavy duty diesel engine oils hun full service savings naal 10W30 synthetic $20 discount 5W30 $40 discount offer limited time lay 5W30 quick start aur oil flow thande mausam vich jeetu 10W30 engine di kargozari nu banaye rakhda QTL di tin locations te pujjo aur laab chakko exit 268 Cambridge exit 579 Napanee exit 5 Fort Erie Petro Canada aur UTL, बल्ले बल्ले, अनूठा साख
मेरी पूरे साल की सेविंग $400 हुई है
मेरी सेविंग $350
और मेरी सेविंग सबसे ज्यादा हुई है मैंने सेव किए हैं $2000
क्या चमत्कार किया मुझे भी गुर सिखाओ ना
हमारे पास दो गाड़ियां और एक घर है और इन सब की इंश्योरेंस मिलाकर मैंने जबरदस्त सेविंग की है आप भी अपनी गाड़ी और घर के इंश्योरेंस में खूब सेविंग कर सकते हैं टर्म एंड कंडीशन अप्लाई ऑल स्टेट पिकरिंग एजेंसी के राजा बाशप 6472903773
गारासागा कनाडा पाकिस्तान फ्रेंडशिप एसोसिएशन पेश करते हैं पाकिस्तान पवेलियन गारासागा फेस्टिवल ऑफ कल्चर
तारीख सकाफत और विरासत
आई और अपनों की मेहमान नवाजी से लुत्फ अंदोज हों कराची सिंध पंजाब सरहद बलूचिस्तान के पकवान और साथ में लीजिए कपड़े ज्वेलरी और मेहंदी लगवाइए May 23rd एंड May 24th
एंजॉय लाइव म्यूजिक
कार्मन कॉर्बिसोन कम्युनिटी सेंटर 1399 कोथरा रोड कॉल मुश्ताक अंजुम 416-457-1135 Noble Fresh Food, जी हाँ सस्ती और बेहतरीन ग्रोसरी के लिए Noble Fresh Food, ताहिर मियां मियां सुपरमार्केट वाले, unbeatable deals, retail या फिर wholesale, दालें 349, 4 pounds, extra long basmati चावल, 100% guarantee, 899, 10 pounds, जॉनसन मैंगो जूस, आजमाई शर्त है, ताजा सब्जियां, आटा, चावल, दाल, मसाला जात, और ड्राई फ्रूट्स, Noble Fresh Food, दो locations, 20 Clinton Drive in Brampton, इसके साथ आपको second location मिलेगी, airport and Central Road intersection पे, Noble Fresh Food.
Truck servicing ਖੇਤਰ ਵਿੱਚ Ontario ਦਾ ਮੋਹਰੀਨਾ Quick Truck Lube ਤੁਸੀਂ ਇੱਕ ਟਰੱਕ ਚਲਾਉਨੇ ਜਾਂ ਫਲੀਟ ਹੈਗੀ ਜੇ ਤੁਹਾਡਾ ਟਾਈਮ ਵੈਲਿਊ ਰੱਖਦਾ ਅਪਾਇੰਟਮੈਂਟ ਵੀ ਲੋੜ ਨਹੀਂ ਫਰਸਟ ਕਮ ਫਰਸਟ ਸਰਵਡ ਸਟੇਟ ਆਫ ਦੀ ਆਰਟ ਫੈਸਿਲਿਟੀ ਟ੍ਰੇਨਡ ਟੈਕਨੀਸ਼ੀਅਨਸ ਰਾਹੀਂ ਬੈਸਟ ਹਾਈ ਗ੍ਰੇਡ ਆਇਲਸ ਫਿਲਟਰਸ ਇੰਜਨ ਦੀ ਜਾਨ ਵਧਾਉਂਦੇ ਹੋਰ ਕੀ ਚਾਹੀਦਾ ਤਿੰਨ ਲੋਕੇਸ਼ਨਾਂ ਤੋਂ ਤੁਹਾਡੀ ਸੇਵਾ ਕਰਦੇ QTL ਐਗਜ਼ਿਟ 268 ਹਾਈਵੇ 401 ਕੈਂਬ੍ਰਿਜ ਐਗਜ਼ਿਟ 579 ਹਾਈਵੇ 401 ਨਾਪਨੀ ਐਗਜ਼ਿਟ 5 QEW ਫੋਰਟ ਏਰੀ ਸਰਵਿਸ ਹੋਰ ਕੁਆਲਿਟੀ ਵਿੱਚ ਸਭ ਤੋਂ ਪ੍ਰਮੁੱਖ ਨਾਂ QTL 519-622-0660 ਜੋ ਆਵੇ ਸੋ ਰਾਜ਼ੀ ਜਾਵੇ
ਇੰਨਾ ਸੋਹਣਾ ਕਰ ਲਿਆ ਹੁਣ ਅਪਲਾਈਂਸਿਸ ਵੀ ਸਟੇਨਲੈਸ ਸਟੀਲ ਦੇ ਹੀ ਚਾਹੀਦੇ
ਹਾਂਜੀ ਸਟੇਨਲੈਸ ਸਟੀਲ ਦੇ ਅਪਲਾਈਂਸਿਸ ਮਿਲਣਗੇ ਤੁਹਾਨੂੰ ਬ੍ਰੈਂਪਟਨ ਟੀਵੀ ਐਂਡ ਅਪਲਾਈਂਸਿਸ ਤੇ ਜਿੱਥੇ ਫ੍ਰਿਜ ਸਟੋਵ ਡਿਸ਼ਵਾਸ਼ਰ 3 ਪੀਸ ਕਿਚਨ ਬੰਡਲ ਇਸ ਤੋਂ ਇਲਾਵਾ ਫਰੰਟ ਲੋਡ ਵਾਸ਼ਰ ਐਂਡ ਡਰਾਇਰ ਐਨਰਜੀ ਸੇਵਰ ਐਨਰਜੀ ਸਟਾਰ ਤੇ ਟੀਵੀ ਸੈਕਸ਼ਨ ਵਿੱਚ ਸੋਨੀ ਸੈਮਸੰਗ ਪੈਨਾਸੋਨਿਕ ਸ਼ਾਰਪ ਹਰ ਸਾਈਜ਼ ਤੇ ਹਰ ਬ੍ਰਾਂਡ ਦਾ ਟੀਵੀ ਵਿਦ ਦ ਲੋਐਸਟ ਪ੍ਰਾਈਸਿਸ ਇਨ ਦ ਟਾਊਨ ਸਿਰਫ ਬ੍ਰੈਂਪਟਨ ਟੀਵੀ ਐਂਡ ਅਪਲਾਈਂਸਿਸ ਤੇ ਬ੍ਰੈਂਪਟਨ ਟੀਵੀ ਐਂਡ ਅਪਲਾਈਂਸਿਸ 801 Bowie Drive West, Brampton. Yeah.